उत्पत्ती ग्रंथाचा 22वा अध्याय व 15व्या वचनापासून आरंभ करू. आपण उपासनेला आरंभ करणार आहोत. उत्पत्ती 22वा अध्याय 15व्या वचनापासून आरंभ करू. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हात मारून म्हटलं, परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या मुलास आपल्या एकुलत्या मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. मी तुला आशीर्वादित करीन, वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्र तिरीच्या वाळू इतकी होईल असे मी करेन. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करीन. तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हा हा हा, काय अभिवचन आहे. कारण काय? तर आज्ञापालन. देवाला आज्ञापालन हवे आहे. एके ठिकाणी म्हटलंय, यज्ञापेक्षा आज्ञापालन जास्त चांगले आहे. तुमच्या कोणत्याही यज्ञार्पणापेक्षा प्रभूची आज्ञा पाळणे हे जास्त उत्तम आहे. आज रात्री आपल्या पुढे महान वचने आहेत. कुलाधिपती अब्राहम यालाच विश्वासाचा पिता असे म्हटले होते. त्यामुळे त्याला व त्याच्या संतानाला पृथ्वीचे वतन प्रदान करण्याचे अभिवचन देवाने दिलं. अब्राहमामुळेच ख्रिस्तामध्ये मृत असता आपण अब्राहमाचे बीज बनतो आणि वचनानुसार त्याच्यासह वारिस ठरतो. अब्राहम एक साधारण मानव होता. तो काही कोणी विशेष असा नव्हता. शास्त्राप्रमाणे आपण पाहतो की तो 75 वर्षाचा होईपर्यंत देवाने त्याला पाचारण केलं नाही. त्याची पत्नी ही त्याची दूरची बहीण होती व त्या समयी ती 65 वर्षांची होती. कदाचित अगदी कोवळ्या तारुण्यामध्ये किंवा तारुण्यापासून ते एकत्र राहिले असावेत. ती वांझ असल्याने तिला मूलबाळ नव्हते. स्वतःला अन्य जगापासून स्वकीयापासून व सर्व गणगोतापासून पूर्णपणे अलिप्त होण्याचे आव्हान देवाने अब्राहमाला दिलं. एक विशेष कार्य म्हणून हे त्याला करावयाचे होतं. परमेश्वर जेव्हा आपल्यावर काही विशेष कार्य सोपवतो तेव्हा आपल्याला सर्व संशयापासून दूर ठेवावे लागते. तो काय म्हणतो ते अगदी काटेकोरपणे व अज्ञांकितपणाने पाळावेच लागते. ही देवाची आज्ञा, त्याहून काही निराळे असूच शकत नाही. नेहमीच एक नमुना ठेवतो व हा त्याचा स्वतःचा नमुना असतो. हा नमुना म्हणजे सर्व कुटुंब गणगोत्र वगैरे पासून दूर राहून वेगळे जीवन फक्त देवासाठीच गाळणे. वर्षामागून वर्षे गेली पण काहीच निष्पन्न होईना. पण अब्राहम मात्र न डगमगता पाचारणाला चिकटून राहिला. अविश्वासाने देवाच्या वचनापासून तो कधीच अडखळला नाही. तो देवाला स्तुती देत त्या वचनाला घट्ट धरून राहिला. वर्षांच्या वर्षे मागे पडली. त्याचे टीकाकार येऊन त्याला खवचकपणे म्हणाले असतील, महाशय आपण तर राष्ट्रपिता आहात, मग आपल्याला मुले किती? यात काही संशय नाही. त्यामुळे तो डगमगला नाही. मूलबळ नाही, सारेचे वय मुले होण्याच्या पलीकडे गेलेले. पण अब्राहमाचा विश्वास कधी ढळला नाही व तो तसाच राहिला. त्याने होणाऱ्या मुलाची सर्व तयारी केली. कारण त्याला ठाऊक होते की जे वचन पाळता येत नाही असे वचन परमेश्वर देऊ शकत नाही. त्याच्या बीजासंबंधीही हीच धारणा असावी. मग नैसर्गिक बुद्धीला ते किती का अशक्य भासो किंवा दिसो, जे देव वचन देतो ते पाळता येत नाही असे वचन कधीच तो देऊ शकत नाही. एवढा देव लहान नाही. आपलाही असाच विश्वास आहे. आजही अब्राहमाचे सत्य बीज हाच विश्वास धारण करतो. मग कशी का परिस्थिती असे ना. ज्ञानाचे किती भांडार साठवलेलं आहे, किती गोष्टी घडल्या असोत. नैसर्गिक बुद्धीला हे कितीही अनैसर्गिक भासो, किती का मूर्खपणाचे वाटो दैहिक मानवाला मूर्खपणाचे वाटो, विश्वासामध्ये काहीच फरक पडत नाही. देव तसं म्हणतो ना, मग बस. जास्त परमेश्वर म्हणतो यावरच अब्राहमाचे बीज उभारलेले आहे. इथेच सर्व काही निकालात निघते. 25 वर्षे होऊन गेली तरी पण मूलबाळाचा पत्ता नाही. तरीही अब्राहमाचा देवावर विश्वास असल्याने देव आपल्या व वचनाविषयी विश्वासूच राहिला. कुटुंबामध्ये एक लहान बाळ आलं, त्याचं नाव इसहाक. लहान इसहाक बाळ यायचा अवकाश की प्रभूने अब्रामाला दुसऱ्या कसोटीला लावले. देव म्हणाला हे मूल, पण केव्हा? अब्रामाचे वय 115 किंवा कदाचित 120 गाठल्यानंतर. देव म्हणाला तुझा एकुलता एक पुत्र हे बाळ घेऊन मी दाखवीन त्या पर्वतावर जा आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचे अर्पण कर. दुसऱ्या शब्दात म्हणावे की देवाच्या वचनाच्या पूर्तीचा पुरावाच जणू तू नष्ट कर. याचा अर्थ हाच की सर्व नैसर्गिक गोष्टी काढून घेणे. अब्राम म्हणाला माझा पुत्र मला मेलेल्यातून परत मिळाला आणि मला पूर्ण खात्री आहे की देव त्याला मेलेल्यातून उठवण्यास समर्थ आहे. याला म्हणावे अब्रामाचे बीज असलेले लोक, कारण प्रभूने आपल्याला मृतांमधून उठवले आहे. आपले पाप व अपराध यामध्ये आपण मृत झालो होतो आणि प्रभू माझे मन, विचार, स्वभाव वगैरे सर्व साफ बदलू शकतो. त्याला वाटेल तसे तो करू शकतो. प्रभू काही जरी म्हणाला तरी ते सत्यच आहे असा माझा विश्वास आहे. अब्राहमाच्या प्रत्येक बीजाची हीच विश्वासधारणा असते. परमेश्वराची अवज्ञा न करता अब्रामाने लहान बाळाला घेतले. भल्या पहाटे अब्रामाने आपल्या नोकरांना म्हटलं, तुम्ही येथेच खेसरांजवळ राहा. माझा पुत्र व मी पलीकडे जाऊन परमेश्वराची उपासना करतो. मी आणि माझा पुत्र आम्ही दोघेही परत येऊ. बापरे, हे तो कसं करणार? तो तर आपल्या पुत्राचा जीव घ्यायला पर्वताच्या माथ्यावर जात होता, तरी पण तो म्हणत आहे मी व माझे बाळ परत येऊ. काहीतरी अघटित घडणार हे तो जाणून होता, पण देव हे कसे करणार हे त्याला ठाऊक नव्हते. हा त्याचा प्रश्न नव्हता. त्याला एवढेच माहिती होते की वचन जे दिलं आहे ते देवाने दिलेलं आहे. देवाने वचन दिले इतकेच आपणही जाणावे याचीच गरज आहे. ते कसे कोण जाणे, पण देव कसे बोलला हे निश्चित. तो येशू ख्रिस्ताला दुसऱ्यांदा पाठवेल व तो शरीरधारी असा येणार. तो आपले लोक आपलेसे करील. त्याच्या सह या पृथ्वीवर 1000 राज्य असणार तारण पावलेल्या लोकांबरोबर. देवाने हेच वचन दिले व आपण त्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत आहोत. रोग बरे करणे, मृतांना जिवंत करणे, भूते काढणे याविषयी त्याने वचन दिलेले आहे. ते घडणारच असे त्याने वचन दिले. तो काल, आज व सर्व काळ सारखाच आहे. कसा कोण जाणे. त्याने वचन दिले, आम्ही विश्वास ठेवला, बस यात सर्व ठरलं. मनुष्याने देवावर विश्वास ठेवला की तो जे सांगेल त्या सर्वांवर विश्वास ठेवावाच. देवावर विश्वास ठेवण्याचा अब्राहमाचा खात्या किंवा तरा अशीच होती. त्याच्या वचनात जे काही सांगितले त्या सर्वांचा पुरावाच नष्ट कर असे अब्राहमाला सांगितले गेले. अब्राहमाला खात्री होती की देव हे करीलच. हे महान वचन देवाने दिले एवढंच नव्हे तर ते अब्राहमाच्या बीजाला सुद्धा दिलं गेलं. अब्राहम विश्वासू होता व त्याने देवाचे वचन पाळलं, म्हणूनच देवाने त्याला वचन दिले. तो जाणत होता की तो आपल्या बाळाला उठवी, त्याने बाळाला राखून ठेवलं नाही. देवाने आपला पुत्र घेताना हाच नमुना पुढे ठेवला होता. अर्थातच त्याने इंधन जमवले, डोंगरावर गेला वगैरे वगैरे. कालांतराने ख्रिस्ताने ही टेकडीवर आपले अर्पण साहित्य तयार केले व तिथेच तो खेळला गेला. आपण जाणतो की अब्राहमाने देवावर जगातील सर्वाहून स्वपुत्राहून सुद्धा जास्त प्रेम देवावर केलं हे पाहून देवाला संतोष झाला. कोणी काही का बोलेना, काही का करेना, अब्राहमाने मात्र देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. अब्राहमाच्या बीजांचा देवावरील विश्वास असाच असतो. ते देवावरच विश्वास ठेवतात. अब्राहमाच्या विश्वासामुळे देवाला एवढा संतोष झाला की तो काय म्हणाला ते ऐका. देव म्हणाला तुझी संतती तुझ्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. लक्षात ठेवा, यालाच म्हणावे यास्तव परमेश्वर म्हणतो. अब्राहमाच्या बीजाचा त्यावर विश्वास आहे. तुम्ही अब्राहमाचे सत्य बीज असाल तर अब्राहमाचा देवावर जो विश्वास होता तोच तुमचाही विश्वास राहील. तुमचा विश्वास आहे की देव जे बोलेल तो ते करेलच. अब्राहमाची परीक्षा घेतल्यानंतरच हे वचन देवाने अब्राहमाला दिलं. अब्रामाच्या बीजाची प्रथमता कसोटी होणारच त्याच्या वचनावर खराखरा विश्वास आहे की नाही याचा हा पडताळा. अब्रामाने विश्वास ठेवला कारण त्याच्या वचनावर खात्रीपूर्वक त्याचा विश्वास होता. तो विश्वास ठेवतो का नाही याबाबत त्याची परीक्षा पण झाली. आपण या कसोटीमध्ये आणले जातो. अब्रामाचे बीज ही कसोटीस उतरत आहे. आपण देवाचे वचन घेणार तर त्याविषयी मनुष्य काय म्हणतो ते घेणार. आपण देव काय म्हणाला हे घेणार का एखाद्या संघटनेचे व पंथाचे म्हणणे स्वीकाराल. देवाचे वचन सत्य आहे व त्यावर आमचा विश्वास आहे. मग बाकी काही का असे ना त्याचे आम्हाला देणे घेणे नाही. प्रत्येक मानवाचा शब्द म्हणजे लबाडी व देवाचा शब्द खरा आहे. अब्रामाचे खरे बीज. परंतु अब्रामाचे सत्य बीज होण्यापूर्वी अब्रामाप्रमाणेच आपल्यालाही परीक्षेतून जावे लागेल. अब्रामच नव्हे तर त्याची संततीही शत्रूंची नगरे हस्तगत करेल त्यांना हे वचन देवानी दिले. वा विचार करा. कुलाधिपतीची देवाचे वचन म्हणजे त्याच्या शब्द याबाबत परीक्षा झाली ही योग्य होती. परिस्थिती कशी का असेना अब्रामाने देवाचे वचनच योग्य आहे असा विश्वास धरला. परीक्षेच्या समयामध्ये आल्यानंतरही अब्रामाने आपला विश्वास डगमगू दिला नाही. देव मृतातून जिवंत करण्यास समर्थ आहे असा त्याने विश्वास धरला होता. देवानेच वचन दिले म्हणूनच त्याने विश्वास ठेवला. देवाने वचन दिले होते की तो राष्ट्रांचा पिता होईल तेव्हा अब्रामाने विश्वास धरला की तसं होणारच. ते कसं होणार हे मात्र त्याला ठाऊक नव्हते. त्याने विश्वास ठेवल्यावर बाळ जन्मले. 25 वर्षानंतर देवाने त्याला नष्ट करण्याची आज्ञा दिली. तरीही त्याचा विश्वास होता की देवाचे वचन सत्य आहे व त्याने आपला पुत्र देव केला. त्याचे बीज देवाचे वचन हा शिक्का आहे. अब्रामाच्या बीजासाठी तो शिक्का आहे. वचन म्हणजे सही शिक्क्यासह शिक्का मुहूर्त अशी साक्ष आहे. आपण जेव्हा दिलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा हा शिक्का आपल्याला मिळतो. ज्यायोगे ते वचन पक्के होते. आपण अब्रामाचे बीज असल्याने आपली कसोटी होत असते यासाठी की आपण बायबलवर पूर्ण विश्वास ठेवतो का नाही याचा पडताळा घ्यावा. बायबल हा देवाचा शब्द आहे कारण तो देव आहे. परीक्षेतून पार पडल्यावर आपण तसा विश्वास ठेवावा. आपल्यापैकी काही जण म्हणतात की चमत्काराचे युग संपलं आहे पण ही धारणा वचनाशी संमत नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही आज पवित्र आत्मा याच्यावर विश्वास ठेवत नाही. तशी गोष्टच अस्तित्वात नाही. फक्त 12 प्रेषितांना तो मिळाला एवढेच. परंतु वचन पहा 50व्या दिवशी पेत्र काय म्हणाला. तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नामात बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. कारण हे वचन तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी व जे दूर आहेत ज्यांना देवाकडून प्राचरण मिळालेले आहे त्यांच्यासाठी आहे. याचा नेमका हाच अर्थ आहे. आपण जर देवाच्या अग्निपरीक्षेतून पार पडून त्याचा सल्ला मांडणार असाल तर निश्चय जाणा की देव आपले वचन पाळतोच पाळतो. अर्थात आपण विश्वास ठेवला तरच. हो अगदी बरोबर. पण त्यातून तुम्हाला पार पडावे लागेल कारण ते शिक्का मुहूर्त आहे. जेव्हा ती मोहर तुम्ही स्वीकाराल तरच तुम्हाला वचन मिळेल. तोच देवाचा सल्ला आहे व त्याच मार्गाने आपण जावे लागेल म्हणजे त्याने सांगितल्या प्रमाणेच. आणि हे केवळ काही जणांसाठीच नाही तर जो कोणी विश्वास ठेवतो जो कोणी पश्चाताप करतो. हो पुन्हा म्हणतो की पश्चाताप व विश्वास ठेवणारा जो कोणी हे सर्व पिढ्यांसाठी आहे. सर्व लोक जे विश्वास ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. देवाच्या वचनावरील विश्वासच तुम्हाला वचनात आणील. त्यानंतर म्हणजे त्यानंतरच आपल्याला हा शिक्का आपलासा होण्यासाठी सामर्थ्य मिळेल. हा शिक्का म्हणजे ते वचन हेच की आपल्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळेल. तुम्ही त्याच्या वचनात आहात तर देवच आत्म्याच्या स्वरूपात तुमच्यामध्ये येईल. तुम्ही वचनाला आत घ्याल तरच पवित्र आत्मा हाच केवळ तुम्हाला त्यामध्ये राहू देईन. त्यानंतरच शत्रू तुम्हावर हल्ला चढवतील तेव्हा आपल्याला शत्रूच्या द्वारांचा कब्जा मिळवण्यास तुमच्याकडे वचन राहील. अगदी बरोबर, देवाने वचन दिले व ते तसेच आहे. नीट लक्षात ठेवा की देवाच्या वचनाच्या कसोटी उतरल्यानंतरच आपण हे करू शकता. अब्रामाची सुद्धा वचनाकडूनच कसोटी झाली. अब्रामा, तुला पुत्र होईल असा तुझा विश्वास आहे का? हो, पुत्र मिळाला. आता त्याला मारून टाक, तरीही अब्रामा तुझा विश्वास आहे? हो, मी विश्वास धरतोच, कारण तूच त्याला मृतांतून उठवण्यास समर्थ आहेस. त्यानंतरच प्रभू म्हणाला, आता हे तुझे बीज शत्रूंचे द्वार हस्तगत करील. आमेन. हे सर्व कसोटी नंतर आता आपण अब्रामाच्या दैहिक बीजाबद्दल चाचणी करूया. आज तेच बीज आध्यात्मिक बीज आहे ज्यांनी देवाच्या संपूर्ण वचनावर विश्वास ठेवला. त्याच्या दैहिक बीजाबद्दल आपण पाहूया. त्यांनी कधीच प्रश्न, अरे या ख्रिस्ती मुलीला आपल्या स्कर्ट मधून काय दाखवायचं आहे, मला तर ते कळत नाही बुवा. तुमचा नवीन जन्म झाला, देवाकडून झाला, म्हणूनच तुम्हाला पवित्र आत्म्याचे सौंदर्य लागते व तुम्ही कोण आहात याची ओळख होते. या निंदीच्या स्कर्टकडे जे नाही असा सद्गुण तुमच्याकडे आहे, अर्थात आहेच. परमेश्वराची खरी महिला या तुझ्या सद्गुणांचे लोकांकडून हास्य होईल व त्यांना चुनाट मध्ये काढले जाईल. पण तुझ्याकडे जे आहे त्याला ते स्पर्श करू शकणार नाही. ते हरवलेले पुन्हा कधी गवसणार नाही. अगदी बरोबर, तुझ्याकडे सद्गुण आहे, देव त्याच्या शोधात आहे. सद्गुण पाहिलं प्रथमता. तुझ्या मनात जर प्रश्न उभा असेल तर तसं करू नका. मनात प्रश्न उभा असेल तर तू प्रार्थनेच्या ओघात येऊ शकत नाहीस. तुझा अधिक ठाम व निर्धारात्मक विश्वास असेल तरच तू येशील ना. तुझ्या मनात फिरतावा असं नाही, तू निश्चित बरी होणार. तसं असेल म्हणूनच तू या व्यासपीठावरून निरोगी व्यक्ती म्हणून खाली उतरशील. तुझ्या मनात शंका जरा सुद्धा नसेल तरच तू देवावर विश्वास ठेव. विश्वास उत्पन्न करणे नव्हे, पण खरा विश्वास धर. अब्रामाचे बीज विश्वास धरते कारण देव तसं बोललं आहे. हेच एक कारण. कोणी टीका केली म्हणून नाही किंवा कोणीतरी तसं बोललं म्हणून नाही, पण देव तसं बोललं आहे म्हणून हे सत्य आहे. एकदा देव बोलला की प्रकरण तिथेच मिटते. त्याचाच शब्द अंतिम शेवटचा आहे. देव काही बोलला की तेथे सर्वच मिटते. कोणीही त्याविरुद्ध आवाज उठू शकत नाही. प्रत्येक मानवी शब्द लबाडी ठरो, पण माझा शब्द सत्य होवो. या काही बीजांबद्दल आपण विचार करून चाचणी करत असताना इब्री संतानाला आपण विचारात घेऊया. ज्या इब्री संतानाची मूर्तीपूजेबाबत परीक्षा झाली ते माझ्या समोर आहेत. आठवा, राजाने म्हटले की जो कोणी या मूर्तीला नमन करणार नाही त्याला अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल. या मुलांचा विश्वास होता की देवाचा शब्द सत्य होता. त्यांनी कोणत्याही मूर्तीची पूजा करताच कामा नये. पण प्रत्यक्ष कसोटीस उतरल्यानंतर ही प्रजा तसं करील काय? उरलेली मुले जेव्हा मूर्ती पूजेकडे आली त्यांनी मात्र राजाचा शब्द प्रमाण मानला. जी लोकप्रिय विचारधारणा होती त्याप्रमाणेच त्यांनी ठरवले की हे करावे. पण त्यांची परीक्षा झाली मूर्तीपूजा करून देवाचा शब्द मोडावा का? अशा वेळी ते मात्र देवाच्या शब्दाला जागले. परिस्थितीची पर्वा न करता वचनाला ते जागले. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकले. त्यावेळी मात्र देवाच्या वचनाची पूर्ती झाली. त्यांच्या शत्रूंच्या द्वाराचा त्यांनी कब्जा घेतला. त्या भट्टीत चौथा मनुष्य दिसला. त्याने आपल्या खिल्लीने अग्नीचा दाहच बंद करून टाकला. नंतर दुसरे काहीच घडणे नव्हते, पण त्यांना मुक्त करण्यात आले. आमेन. अग्निदिव्याची परीक्षा झाली. त्या परीक्षेला जेव्हा कोणी तोंड देण्यास तयार होतो पहा, त्यांना त्या भट्टीत जावेच लागले. त्यांनी तसे केले व ते अग्निमध्ये उतरले. आणि जे काही घडलं ते हेच की अग्नीचा दाहच नष्ट झाला. पुष्कळदा आपण जेव्हा जगाला जखडून घेतो अशा वेळी परमेश्वराकडून अशाच परीक्षा आपल्यावर गुजरतात ज्या योगे आपणास निर्णय घेणे किंवा घेता येतो. असे जेव्हा घडते तेव्हा एकच गोष्ट परीक्षेतून घडते. अब्रामाचे सत्य बीज दोन रस्त्यांच्या मध्ये उभा असतो. हे दोन रस्ते म्हणजे निर्णयच.
तो जेव्हा देवाची सेवा करण्याचा निश्चय करतो त्याच वेळी आपल्या बंधनांच्या शृंखला तुटतात व आपण मुक्त होतो. शैतान तुमच्यावर एखादा रोग आणेल, एक ना दोन अशा समस्या आणेल. तुम्ही कसे ओळखावे की देवाने आपल्याला दोन रस्त्यावर आणलेले नसते, पण हे पहा व पाहणे असते की आपण कोणत्या प्रकारचा निर्णय घेतो. त्यांनी अग्नीचे द्वार हस्तगत केले, अग्नी त्यांना जाळू शकला नाही. विस्तवाची एक ठेणगी सुद्धा त्यांच्यावर नव्हती, कारण त्यांना जाणीव होती की ते अब्रामाचे बीज होते व ते देव त्याच्या वचनावर उभे होते. शत्रूंची द्वारे त्यांनी हस्तगत केली व विस्तव त्यांना जाळू शकला नाही, कारण त्यांनी त्यांचे द्वारच हस्तगत केले होते. त्यानंतर तिथे एक मनुष्य होता, तो देवाचा संदेष्टा होता, त्याचे नाव दानियल, जो एकच सत्य देव व त्याची सेवा तो करतो का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यावर परीक्षा गुजरली. असा कसोटी समय आल्यावर पाहणे होते की तो सत्य देवाची सेवा करणार का मूर्तीची पूजा करणार. ही पूजा त्याने करण्याचे साफ नाकारले. त्याने डोळे उघडून आपल्या देवाची प्रार्थना केली व तीही दररोज. राजाच्या कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली व त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. भुकेल्या सिंहांनी जबडा उघडून त्याच्यावर ते डळकाळ्या फोडू लागले. दानियेलाने काय केलं? त्याने शत्रूंच्या द्वाराचा कब्जा घेतला. सिंह त्याला गिळू शकला नाही. देवाने अग्निस्तंभ पाठवला, एक देवदूत त्याच्या व सिंहाच्या मध्ये उभा राहिला. शत्रूच्या द्वाराचा त्याने कब्जा घेतला, कारण ते सत्य देवाची उपासना करतो का विदेशी लोकांच्या डझनवारी देवांची उपासना करतो हे पाहणं होतं. तो कसोटी उतरला व त्याने शत्रूचे द्वार हस्तगत केलं. सिंह त्याला केवळ स्पर्शही करू शकला नाही, कारण देव त्याच्या बरोबर होता. देवाचे वचन सत्य ठरले, कारण तो अब्रामाचे सत्य बीज होता. दुसरा एक महान पुरुष मोशे, देवाने त्याला वचन दिले, त्याबाबत त्याची परीक्षा घेण्यात आली. तू तेथे जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. जेव्हा त्याच्या देणगीबाबत त्याला तोते यांना सामोरे जावे लागले, यानेस व यांब्रेस हे तोते उभे राहिले व मोशेला जी आज्ञा दिली तिला त्यांनी आव्हान दिले. देवाने त्याला पाचारण दिले होते व देवाने जे आज्ञा केली ते करण्यासाठी त्याचीच निवड झाली होती. तो तिथे उभा ठाकला आणि देवाने सांगितलेले चमत्कार त्याने केले. तेथेच तोतेही येऊन ठाकले व तीच गोष्ट करण्यासाठी आले, पण मोशेला त्याचे काहीच विधिनिषेध वाटलं नाही. तो देवाच्या वचनाला जागला, त्याने द्वारे हस्तगत केली, शत्रूची द्वारे हस्तगत केली. आमेन. कारण तो देवाच्या वचनाला जागला, मग तोतया म्हणून कोणी का येईना. प्रत्येक ख्रिस्ती माणसाला किती हा चांगला धडा. तुम्ही आसपास नजर टाकता तर आपल्याला एक ढोंगी पाहाल, ज्याने शुद्ध गोष्टी असल्याची तोतेगिरी केली होती. याचा अर्थ एकच की शुद्ध अशी गोष्ट आहेच. देवाच्या सत्यवचनाला जागे राहा, मग काही येवो अथवा जाओ देवाचे वचन पाळा. हो, दानियल देवाच्या वचनाला जागा राहिला. कोणी तो कितीही तोतेगिरी करो, तो मात्र वचनाला जागृत राहिला, सत्यामध्ये राहिला. त्याचे एकच ध्येय होते की इस्रायलांना मिस्र देशातून बाहेर आणणं व त्यांना वचनदत्त प्रदेशात घेऊन जाणं. वचनदत्त प्रदेशात जाण्याचा समय आला, मिस्रातून बाहेर निघण्याचा समय आला, मृत समुद्र मध्ये आला. त्याने समुद्राचे द्वार काबीज केले व ती दारे तताड उघडली गेली. समुद्र मागे हटला आणि मोशेने इस्रायलांना अरण्यात आणले. ज्या पर्वतावर नेण्याबाबत देवाने त्याच्यावर सोपवलेले काम होते तेथे मोशे आला. आमेन. शत्रूंची द्वारे त्यांनी हस्तगत केली. त्याचा पिता अब्राहम ज्याच्याकडे वचन होते की त्याचे सत्य बीज शत्रूच्या द्वारांना हस्तगत करील. जलांचे द्वार बंद झाले, तो पार पडू शकला नाही व हाच त्याच्या कर्तव्याचा मार्ग होता. त्या पर्वताकडे त्याच्या मुलांना आणणे हीच त्याची अपेक्षा होती, कारण देवाने तसे त्याला सांगितलं होतं. आणि मध्येच द्वार आडवे आले, त्याने शत्रूचे द्वार हस्तगत केले. जेव्हा ते कादेश बर्नियामध्ये आले त्या समय यहोशवा, त्या समय हा प्रांत जगासाठी देवाच्या न्यायाचे आसन होते, तेथे इस्रायलांना त्यांचा न्याय भोगावा लागला. यहोशवा, कालेब, व अन्य 10-12 जण प्रत्येक टोळीतील एक अशा कनान देशाला हेर म्हणून पाठवण्यात आले. हा देश मिळवण्याच्या तयारीत होते. जेव्हा त्यांनी ते भयंकर राक्षस पाहिले तेव्हा 10 जण एवढे दुष्काळात पडले की ते म्हणाले, आपल्याला हा प्रदेश घेता येणारच नाही, हा फारच मोठा आहे, पहा आपल्याला कितीतरी विरोधी आहेत. ते अहवाल देण्यासाठी परत आले तेव्हा त्यांनी अनिष्ट बातमी आणली. पण ही दुःख वार्ता का आणावी, तशी आणावी का लागली? परमेश्वर तर त्यांना म्हणाला होता ना की मी हा देश तुम्हाला दिला आहे, तो तुमचा आहे. त्याने मिस्रात असताना त्यांना सांगितले, हा देश मी तुम्हाला दिला आहे, तो चांगला आहे, त्याच्यामधून दूध व मधाच्या नद्या वाहत आहेत. पण जेव्हा त्यांनी प्रचंड विरोधी पाहिले तेव्हा 10 जण परत आले व म्हणाले, आम्हाला हे शक्य नाही. यहोशुआने लोकांना शांत करून म्हटलं, आपण हा प्रदेश घेण्यासाठी कल्पनेपेक्षाही जास्त समर्थ आहोत. आम्ही जास्त समर्थ आहोत, कारण काय? तो वचनावर दृष्टी लावून होता. तो अब्रामाचे सत्य बीज होता. विरोधी किती का मोठा असेना, आपण हे द्वार हस्तगत करून, कारण देवाने हा देश देण्याचे वचन दिले आहे, त्याने ते द्वार हस्तगत केलंच. जेव्हा त्याने इस्रायलच्या संतानाला नदीपर्यंत आणले तेव्हा त्या एप्रिल महिन्यात त्या मोठ्या नदीला महापूर आला होता. यार्देन नदी डोंगराळ भागातून उगम पावली होती व ती डोंगराळ भागातच पसरली होती. वर्षातील हा सर्वात वाईट मौसम होता असे भासले, त्यावेळी तो तेथे होता. तरीही तो अब्रहामाचे बीज होता. त्याला माहित होत की त्याच्याकडे वचन आहे व तो आपल्या कर्तव्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत होता. त्यातून कसे पार पडावे याबाबत देवाने त्याला दृष्टांत दिला व त्याने नदीचे द्वार हस्तगत केलं. दरवाजा सताड उघडताच पाणी तडकच डोंगरामागे वळले. यहोशुआ व इस्रायल प्रजेने शत्रूच्या द्वारांचा कब्जा घेतला व देवाने सांगितल्याप्रमाणे ते वचन दत्त प्रदेशामध्ये पार पडले. याला म्हणावे अब्रहामाचे सत्य बीज. बंधू भगिनीनो, ते त्या ठिकाणी पोहोचले. यरिहो शहर मोठ्या तटबंदीचे होते, तर एवढे उंच होते की त्या तटांच्या माथ्यावरून 3 रथ धावू शकत होते. उसने आणलेल्या व उचललेल्या तलवारीकडून इस्रायल प्रजा काय करू शकली असती? सर्वच गोष्टी, लाठ्या दगड वगैरे सर्वच उसने आणलेले, मग त्यांना प्रवेश मिळणार तो कसा? पण यहोशुआ पडला अब्रहामाचे बीज. देवाने त्याला दृष्टांत दिला व कसे व काय करायचे हे त्यांना सांगितले. देव म्हणाला, शिंग वाजवा, आमेन, एवढीच रणजुंजुबीची आरळ्या द्या व तटाकडे कूच करा, त्यांची द्वारे तुमच्या समोर तुटून पडतील, आमेन. तो अब्रहामाचे राजकीय बीज होता. तो देवाच्या सत्य विश्वासी लोकांमधील होता. दरवाजे तुमच्या समोर तुटून पडतील, फक्त आरोळी मारा व रणशिंगे फुंका, तुम्हाला करायचंय ते एवढंच. तर नंतर काय घडले? दरवाजे तुटून पडले व यहोशुआने शहर हस्तगत केले. थोड्या वेळाने आपण पाहतो की शत्रूंचा फडशा उडत असताना व देवाने सूर्याला पण त्याच्या कक्षेत रोखून धरले. त्याच्या कक्षेत काही दिवसापूर्वी मी परस्पर विरोधावर संदेश दिला. त्याच्या शत्रूंची द्वारे काबीज करीपर्यंत देवाने सूर्याला रोखून धरले, आमेन. देवाला माहित होते की शत्रूंनी पुन्हा जमवाजमव केलीच. ते पांगलेले होते व सूर्य मावळत होता. अमोरी व अमालेकी वगैरे सर्वांचीच दाणादाण पांगापांग झाली होती. त्यांनी पुन्हा जमवाजमव केली, पुन्हा ते एकत्र आले तर त्यांचा पुन्हा धुव्वा उडवणे दुरापास्त होईल. आज येणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे समय. देवाने त्या समयालाच रोखले, आमेन. देवाच्या वचनापासून दूर ठेवणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे सूर्य, प्रत्यक्ष निसर्गच. व देवाने त्या निसर्गालाच ठोकून धरलं. का? कारण तो अब्रहामाचे बीज होता. देवाच्या वचनावर त्याचा विश्वास होता. त्याने त्याला रोखलं व द्वार हस्तगत केले. अर्थात हेच महाराज, ही महान माणसे, ते सर्वच महान होते. ही महान माणसे जेव्हा मृत्यूच्या द्वाराशी आली त्या प्रत्येकाला मरावंच लागलं. परंतु ते महान होते म्हणून त्यांनी सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीतून ते निसटले, तलवारीच्या धारेपासून निसटले वगैरे आपल्याला इब्रीकरांच्या 11 अध्यायात सांगितलेले आहे. शत्रूची द्वारे हस्तगत केली. सर्व शत्रूंची फक्त एकाचे द्वार त्यांना हस्तगत करता आले नाही, ते म्हणजे मृत्यूचे द्वार. मृत्यूने त्या सर्वांना गिळंकृत केले. कालांतराने अब्रामाचे राजकीय संतान रूपी बीज आले, तो म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. विश्वासाने तो अब्रामाचे बीज होता. इसहाकातून म्हणजे नैसर्गिक बीजातून नव्हे, त्या प्रत्येकाने आपली भूमिका बजावली. कारण हा एक असा आला की जो निसर्गाने जन्मला नाही, तो असा होता की जो स्त्री पुरुषाच्या लैंगिक सुखातून आलेला नव्हता, तो आला कुमारीच्या पोटी जन्म घेतलेला. देवाचा पुत्र, अब्रहामाचे बीज, आहा किती महान मानव हा. इतर सर्वांचा जन्म निसर्गदत्त होता, त्यांचा जन्म निसर्गाने झाला, पण हा मानव कुमारिकेच्या उदरी जन्मला. पृथ्वीवर आल्यावर त्याने काय केले? सैतानाच्या सर्व शत्रूंना जिंकले. त्याने सर्वांवर मात केली. त्याने काय केले? त्याने रोगाला जिंकले. त्याच्या भोवती आजार राहू शकला नाही. जिथे जिथे म्हणून हा जात होता, तिथे तिथे त्याने त्याला जिंकले. रोगांवर मात केल्यावर त्याने काय केले? त्याने आपल्याला किल्ली दिली. आमेन. तो म्हणाला, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधेन. आमेन. याला म्हणावे अब्रहामाचे राजकीय बीज, त्याचे वचन. आज आपल्यातील पवित्र आत्मा हातात किल्ली घेऊन ती रोगांना लावित आहे. त्याने रोगावर मात केली. रोग त्याच्या समोर उभाच राहू शकत नाही. तो म्हणाला की त्याने आपल्याकडे किल्ली दिली आहे. कोणची? तर रोगाला जिंकणारी. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधेन. परीक्षांचंच पहा, आपण ज्यातून पार पडलो तशा सर्व परीक्षा त्याच्यावर आल्या. मग त्याने काय केले? त्याने त्यांना जिंकले. आणि तो आपल्याला काय म्हणाला? सैतानाविरुद्ध अडवे या, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. त्याने आपल्यासाठी रोगाला जिंकलं, परीक्षांना जिंकलं. त्याने द्वारे तोडून टाकली. त्या भुलवणाऱ्याकडून त्याने किल्ली हिसकावून घेतली व ती विश्वासियांच्या हाती दिली, जे अब्रहामाचे बीज आहेत. व म्हणाला, त्याने तुम्हाला परीक्षेत आणले की त्याला अडवे या व तो तुम्हापासून पोबरा करेल. त्याला अडवे या, त्याला प्रतिकार करा. त्याने मृत्यू व नरकावर विजय मिळवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला व काय म्हणाला? मी जिंकले आहे व मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. काय वचन आहे! अब्रहामाच्या बीजाला दिलेले काय वचन आहे! त्याने खडग्यावर विजय मिळवला. आपण नीतिमान ठरावे म्हणून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला तेव्हा तोच आपले नीतिमत्व झाला. त्यामुळे आपण कसे केले जातो? त्याने रोगावर मात केली, मृत्यूवर मात केली, नरकावर मात केली, खडग्यावर मात केली, त्याने मोहावर मात केली. ज्याने आपल्यावर प्रीती करून आपल्याला स्वतःस अर्पण केले, त्याच्याद्वारे आपण विशेष विजयी आहोत. कारण तो अब्रहामाचे राजकीय बीज होता, त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा होता तोच आपल्यातही आहे. आपण विशेष विजयी आहोत. आपल्यासाठी प्रत्येक द्वारावर विजय मिळवला गेला आहे. आपण जे करावे ते इतकेच, आपण ते आपल्याशी करून घ्यावे. ते अगोदरच जिंकलं गेलं आहे. रोग जिंकला गेला, मृत्यू जिंकला गेला, नरक जिंकला गेला, खडगेही सर्व काही जिंकली गेली आहेत. सर्वांवर मात केलेली आहे. आपणाजवळ किल्ल्या आहेत, त्याच्या कृपेने त्या आपल्याकडे आहेत. त्या किल्ल्या कुलपाला लावण्यास आपण भीता का? असे म्हणता का? मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आलो आहे. माझ्या नामाने पित्याजवळ काहीही मागा, ते मला आवडते. ज्या महान वीराने परमपवित्र स्थानातील पडदा धुरंदवला, तो आजही 2000 वर्षानंतर आपल्यामध्ये आहे, महान विजेता. त्यामुळे सर्व रोग पळाले, प्रत्येक आजार गेला. हे सर्व त्याने आपल्यावर घेतले. त्याने आपले व्याधी क्रूस खांबावर वाहिले. आमचे आजार, रोग वगैरे सर्वांवर त्याने मात केली. व आमच्या नीतिमत्वा प्रित्यर्थ तो पुन्हा उठला. 2000 वर्षानंतरही आज तो जिवंत असा उभा आहे. तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आम्हाला प्रकट होत आहे. कोणामध्ये? अब्रहामाच्या राजकीय सत्य बीजामध्ये, जे सर्व गोष्टींचे वारिस आहेत. हे सर्व नंतर परीक्षेतून पार पडतात. शब्दाकडून मिळालेले हे वचन. तुम्ही शब्दावर विश्वास ठेवू शकाल तर तुम्ही अब्रहामाचे बीज आहात. असे आहे आपले येणे. तुम्ही वचनाच्या कसोटीस उतरू शकत नाही म्हणजे तुम्हाला संशय आहे, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. असं काहीतरी आहे की ज्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही? असे असेल तर आपण प्रार्थनेसाठी रांगेमध्ये येऊ नका.
मी या वेदीचा खेळखंडोबा करू इच्छित नाही. कोठवर जोवर तुम्ही विश्वास धरित नाही, जोवर आपल्याला कृपा मिळत नाही व विश्वास धरित नाही की देवाचे वचन सत्य आहे. एकदा का तुम्ही अविश्वासाच्या पडद्यातून बाहेर याल की किल्ल्या तुमच्या हाती पडणारच. मृत्यू, नरक व थडगे यांच्या किल्ल्या तुमच्या हाती पडतील, कारण याने तुमच्यासाठी विजय मिळवला असा विजेता तुमच्याकडे आहे. नंतर तुम्हाला इब्री 13:8 ची प्रचिती येईल. येशू ख्रिस्त काल, आज व सर्वकाळ सारखाच आहे. हे आपण कसे करावं?
आज लोक असं म्हणत आहे की आज तो आहे, पण काही बाबतीत तो सारखा आहे. बायबल म्हणते तो सारखाच आहे. अरे त्याने जे केले तसे आता करीत का नाही? आता येथेच आपण पाहतो देवाच्या शब्दाचे समर्थन. ते वचन काय करते? ते परत लोकांच्या मांडीवर टाकलं जात आहे. ब्रह्माच्या सत्य बीजाचा यावर विश्वास आहे, त्यांना माहित आहे. जेव्हा तो लोटाच्या काळात अब्राहमाला भेटला, चमत्कार त्याने केला, तोच प्रभू आज रात्री येथे उभा आहे. सारा त्याच्या मागे काय बोलली हे त्याने त्याला सांगितले. येशूने अब्राहमाच्या वचनदत्त बीजाचे राजकीय बीजाबद्दल आश्वासन दिले व प्रभूचे आगमन होण्यापूर्वी ख्रिस्ताची मंडळी हेच पाहिल. ते काय आहे? हे घडणारच. देवाचे वचन आहे ते. येशू ख्रिस्ताने त्याला दुजोरा दिला व म्हटले की हे असे असणारच. आज 2000 वर्षानंतर येशू आपल्यामध्ये उभा आहे. महान विजयी वीर त्याने मरण, नरक, थडगे व सर्व भ्रामक कल्पना यावर विजय मिळवला. आपला शब्द घेतला तीच ही मंडळी. प्रभू म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये व माझे वचन तुम्हामध्ये राहील तर तुम्ही काहीही मागा व ते तुम्हाला दिले जाईल. याचा अर्थ काय? वचन जो ख्रिस्त जो तुमच्या हृदयात आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहाल, माझी वचने तुम्हामध्ये राहतील, तर जसा मी तुमच्यासाठी विजय मिळवला तर तुम्ही सर्वांवर विजय मिळवलाच. तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही मला समजू शकाल जर तुम्ही माझ्यामध्ये राहू शकाल. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मला स्वीकारतो, ओढून ताणून आणलेला विश्वास नाही तर तुम्हाला मिळू शकेल. जो माझी वचने ऐकतो, माझी वचने समजू शकतो व ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. तो परीक्षेत येणारच नाही, नाशामध्ये येणार नाही, पण तो मृत्यूतून जीवनात पार पडला आहे. बलवान विजयी वीर हा पहा, तो काल, आज व सर्वकाळ सारखाच आहे. ज्यांना बाबेलातून बाहेर आणले अशा अब्राहमाच्या बीजासमोर तो कार्य करीत आहे. सदोमातून, जगामधून बाहेर काढलेले व देवाचे वचन जसेच्या तसे दाखवणारा असा तो वेगळा केलेला आहे. 2000 वर्षानंतर सुद्धा आज रात्री तो आपल्यामध्ये उभा आहे. तो महान विजेता, हृदयातील विचारांचा ठाव घेणारा, हा देवाचा शब्द हृदयातील हेतू जाणणारा तो. म्हणजे काय? तुझे संतान शत्रूच्या द्वारांचा ताबा घेईल. म्हणजे काय? हे अब्राहमाचे बीज आहे, राजकीय बीज, देवावर विश्वास ठेवणारे बीज. आणि शब्द हाच देव आहे. जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपण एका जुन्या कवी बरोबर मोठमोठ्याने ओरडावे असे वाटते. जीवनाने त्याने प्रेम केले, मरणाने त्याने मला ताळले, पुरले जाण्याने आपला पापाला त्याने दूर नेले, पुनरपी उठवणी त्याने आम्हाला नीतिमान केलं, प्रभू पुन्हा येणार गौरवी क्षण तो. एक जण मला म्हणाला, मुला तू म्हातारा होत आहेस, हो पण काय करणार, काळपणापासून जगत आलेलो आहे. माझ्या आयुष्यातील एकमेव साधना हीच आहे, येशू ख्रिस्ताला परत येताना पाहावे. यासाठी माझे जीवन मी वाहिलेले आहे. आता मी म्हातारा झालो तरी अजूनही व्यासपीठावरच आहे. याच गोष्टीवर माझा अजूनही विश्वास आहे. येशू ख्रिस्ताने स्वर्गातून येऊन सखियांचा स्वीकार करावा हे पाहावे. यापेक्षा जास्त मोठा विचार तो कोणता? देवा आपण हे गीत गाऊ शकतो. आश्चर्य काय? ख्रिस्त असतावा खाली वर, नमा हो त्या समोर, नमा हो त्या समोर, मुकुट झाला त्यावरील तो धन्य, धन्य राजा तो का? तो तर प्रभू येशू महान विजेता आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आहात तर तुम्ही शब्दामध्ये आहात. तो म्हणाला, तुम्ही जर माझ्यामध्ये राहता तर काहीही मागा, तुम्हाला वाटेल ते मागा, कारण प्रत्येक द्वार हस्तगत होऊन चुकलेलं आहे. नंतरच आपण म्हणू शकतो, पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन माझ्यासाठी आहे. प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओवी, प्रत्येक ओळ, मी त्याच्या दैवी शब्दावर विश्वास ठेवतो, कारण शास्त्रातील प्रत्येक वचन माझ्यासाठी आहे. मित्रांनो, याचा अर्थ समजलात का? अब्राहम आज दिलेले व प्रत्येक संदेश त्यांनी दिलेली सर्व वचन या दिवसाकरता येशू ख्रिस्ताने दिलेले प्रत्येक वचन तो त्याला उजारा देणार आहे, तो दाखवणार आहे की तो सर्व काल जिवंत आहे. त्याचे बीज शत्रूंचे द्वार हस्तगत करील. मृत्यूचा क्षण जवळ आला म्हणजे आपण म्हणतो त्याचं काय? सोलाने जे म्हटले, हा आजही तुझा ठेवा आहे. अरे थडग्या, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? पण त्या महान विजेत्या येशू ख्रिस्ताद्वारे जो आपल्याला विजय देतो त्या देवाचे उपकार माना. नमा हो त्या समोर, मुकुट घाला त्यावरी, तो धन्य 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 राजा थोर. आज 2000 वर्षानंतरही आपण त्याला महान विजेता असे पाहण्यासाठी उभे आहोत. देवाच्या वचनापासून आपल्याला विभक्त करणाऱ्या पडद्याला त्याने दूर केलं. आपण त्याच्यामध्ये विशेष विजयी आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आज आम्ही पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात उभे आहोत. तो महान पुरुष येशू ख्रिस्त आत्मा स्वरूपात आहे. त्याच्या सान्निध्यात त्याने आम्हाला वचन दिले की तो अब्राहमाच्या बीजावर उतरेल. हे ते राजकीय बीज आहे. हे देवा, येथे असा कोणी पुरुष अथवा स्त्री, मुलगा अथवा मुलगी असतील जे तुला ओळखत नाही, ज्यांच्या मनात संशय किंवा त्रस्तग्रस्तता असेल, देवाच्या वचनाविषयी ते साशंक असतील, ते वचन खरं आहे का खोटं आहे असे द्विविधा मन त्यांना असेल, तर हे महान परमेश्वरा, तूच वचन दिलं आहेस ना, त्यानुसार आज रात्री तू ये. तू एक महान वचन दिलेलं आहेस आणि ते तू पाळशीलच. तूच म्हणाला होतास ना की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो जी कार्य मी करतो ती तोही करील. मी पित्याकडे जातो म्हणून त्याहूनही मोठी कार्य तो करील. परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो की तू आपल्या वचनावर शिक्का मोर्तब कर. अब्राहमाच्या संतानापैकी येथे आज अनेक जण आहेत की जे आजारी आहेत. अरे रे, सैतानाने त्यांना जखडून ठेवलं आहे. दरवाजे बंद करून त्याने त्यांना आत कोंडून ठेवलं आहे व आतून किली कुल्लूप लावलेलं आहे. त्यांना धमकी दिली जात आहे की तुला आता मरावेच लागेल, तुला हृदयाचा विकार आहे. हे ते काही का असे ना, तुला मरावे लागेलच. सणाची तुतारी आज रात्री फुंकली जावो. सुवार्तेचा करणा हा म्हणजे प्रत्येक गुलाम मुक्त होईल. येशू ख्रिस्ताने ती द्वारे जिंकली आहे. आमच्या हातात किल्ल्या दिलेले आहेत. माझ्या नावामध्ये ते भूते काढतील. त्याकडे तुम्ही काही मागा तो ते करीलच. गजभर जो विश्वास ठेवतो तो जी कार्य मी करतो ही कार्य तोही करेल. देवाचे वचन दुधारी तलवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण व सामर्थ्यशाली आहे. मज्जा व तंतू यांना ते कापते आणि हृदयातील विचारांचा ते ठावही घेते. जसे नोहाच्या काळी होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या परत येण्यामध्ये असेल. हे लोक खाणेपिणे, लग्न करणे वगैरे मध्ये मग्न होते. मोठमोठ्या इमारती बांधण्याचा कार्यक्रम आम्ही जग पाहत आहोत. वर आकाशात चिन्हे भयंकर दृश्य दिसतील. या उडत्या तबकड्या आहेत. निर्ण ठिकाणी भूकंप होतील. समुद्र खवळे व पुरुषांची हृदय बंद पडतील भीतीने. राष्ट्रांमध्ये व्यथित भावना, समयांचा गडबड घोटाळा. लोकांच्या काळात जसं होतं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या आगमन समय असेल. आज ये व तुझे वचन पूर्ण कर. अब्राहमाच्या संतानाच्या विश्वासाचा मान राख. येशू ख्रिस्ताच्या नामाने आम्ही मागतो, आमेन. तुम्हाला प्रभू भरपूर आशीर्वाद देवो. मी आताच तुम्हाला पुढे येण्याचे आव्हान देत नाही, ते मी तुमच्यावर सोपवतो. पण मला वाटते की अशी आव्हाने हो, त्यावर माझा विश्वास आहे. एवढे जितक्यांनी त्याचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेतला, बस एवढे जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. तुम्ही फारच प्रेमळ श्रोते आहात. मी रात्रभर बोलू शकतो, पण मी बोलतो तो केवळ मानव आहे. पण मी त्याचा शब्द सांगतो तेव्हा तो माझा नाही तर देवाचा शब्द आहे. मी काही बोलावे व देव त्याला दुजारा देत नाही तर ते शब्द माझे समजावेत. मी त्याचा शब्द बोललो की देव त्याला दुजारा देतोच. कोण पापी पुरुष, स्त्री, मुलगा व मुलगी आहेत ते सरळ चालू पडतील व म्हणतील छे तसं नाही. येशूने हे केले तेव्हा लोक काय म्हणाले? हा मनुष्य ज्योतिषी आहे, सैतान आहे. जो कोणी ज्योतिष शास्त्र सांगतो तो सैतानापासून आहे. शत्रू म्हणाला हो हा ज्योतिषीच आहे. ज्योतिषी सुवार्ता सांगताना आपण कधी पाहिलाय का? ज्योतिषाने कधी भूते काढली असे आपण पाहिलाय का? नाही, तसे तो कधीच करत नाही. तो म्हणाला मी मनुष्याचा पुत्र म्हणून तुमची याबद्दल क्षमा करेन, पण पवित्र आत्मा आला आहे व त्याच्या विरुद्ध तुम्ही दुर्भाषण कराल तर क्षमा म्हणून कधी नाहीच या किंवा पुढील युगातही नाही. कारण असे करणे म्हणजे देवाच्या कार्याला अशुद्ध आत्म्याची कर्मे म्हटल्यासारखं आहे. आम्हावर आज दया कर. मी प्रार्थना करतो की देवाने खाली येऊन त्याच्या शब्दाचे समर्थन करावे. भावांनो बहिणींनो, हा माझा आत्मा आहे. मला प्रभूला सामोरे जाण्याचं आहे. मी जे काही तुम्हाला सांगतो त्याबद्दल मी जबाबदार आहे. देव मला जबाबदार धरील. अगदी बरोबर. माझ्या बोलण्याने मी जर माझ्या आत्म्याला नाशासाठी नरकात पाठवित असेल तर माझ्या येथे उभे राहण्यात व या गोष्टी सांगण्यात काहीच अर्थ नाही. मानवाला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याचा शेवट मृत्यू आहे. देवाला अर्थ सांगणाऱ्याची गरज नाही. मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या शब्दाचा अर्थ तोच सांगतो. अब्राहमाचे बीज शत्रूचे द्वार हस्तगत करेल. आहे तुमचा यावर विश्वास? बरे करू शकतो तर ते मी करीन. ख्रिस्ताने तुम्हाला अगोदरच बरं केलं आहे. तुमच्या हातामध्ये किल्ली आहे एवढं. ही किल्ली म्हणजे तुमचा विश्वास. ही किल्ली घ्या व कुलूप उघडा. करणार ना तुम्ही? देव आपल्यामध्ये येत आहे. तो महान विजेता आहे ज्याने प्रत्येक रोगाला जिंकलं आहे. दाखवेल हे त्याने केले आहे. कारण तो आजही शब्द आहे. हृदयातील विचारांचा ठाव घेणारं असतं. कोणची प्रार्थना पत्रिका? आपण कुठून आरंभ करावा? काल रात्री? चला आपण 50 पासून सुरू करूया. बी 50 कार्ड कोणाकडे आहे? हात वर करा. गेल्या रात्री आपण 1 पासून आरंभ केला. आज रात्री 50 पासून आरंभ करूया. बी 50 कोणाकडे आहे? हात वर करा. प्रार्थना कार्ड बी 50 कोणाकडेच नाही. आहे तुमच्याकडे? असो. बी 51 कोणाकडे आहे? बी 51 बी 52 कोणाकडे आहे? अच्छा, आहे तुमच्याकडे? बी 53 54 या इकडे या. 54 55. माझा मुलगा माझ्या अगोदर इथे आला आणि त्याने सर्व कार्डांचा विस्का केला. पहा, एक तिकडे एक इकडे. या बाजूने या, कार्ड घ्या. चा पुढच्याला 1 नंबर, पुढच्याला 10 नंबर, त्याच्या पुढच्याला 25 नंबर. कोणते कार्ड कोठे आहे कोण जाणे, पण ते कुठे का असे ना. आता आपण किती जणांना बोलवू? 5 4 बी 50 हा तेच होते ना. बी 50 ते बी 55 56 57 58 59 60. आपण पाहूया, 1 2 मोजूया. बिली ती मोज आणि बिली 60 70. त्यांना जरा प्रथम उभं राहू द्या. 50 ते 70 75. रॉय, मी जोवर श्रोत्यांशी बोलत आहे तोवर ती जरा मोजा बघू. या बाजूला कोण किती आहे ज्यांच्याकडे कार्डच नाही? लक्षात ठेवा, येशू म्हणाला जी कार्य मी करतो ती तुम्ही कराल. खरं बरोबर हे तसं आहे तर तुमचा विश्वास असा आहे का? अब्राहमाचे बीज असे म्हणाला. बायबल म्हणते तो प्रमुख याजक आहे. इब्री 4 अध्याय. तो असा प्रमुख याजक आहे आमच्या अशक्तपणामध्ये तो संवेदनाशील राहतो. आहे असा विश्वास? जर तो काल आज व सर्व काल सारखाच आहे तर मग तो हे कसे करील? बायबल मध्ये एक लहान स्त्री होती. मी काय म्हणतो ते पहा. या बाईकडे कदाचित लहान बाईकडे प्रार्थना कार्ड नसेले, पण ती आपल्या हृदयात म्हणाली की मी जर या माणसाला स्पर्श केला तर माझा त्याच्यावर विश्वास आहे. तिने आपले सर्वस्व डॉक्टरांकडे जाऊन खर्च केलं होतं, डॉक्टरांसाठी खर्च केलं. त्यांना काहीच करता आले नाही. तिचं दुखणं फारच मोठं होतं. त्यांना तिला सहाय्य करता आलं नाही, पण देव करेल असा तिचा दृढ विश्वास होता. तिने त्याच्या गोंड्याला स्पर्श केला, झग्याच्या गोंड्याला. येशू म्हणाला मला दिसते की माझ्यातून काहीतरी निघून गेले आहे. बरोबर ना? तुमचा विश्वास आहे का की प्रभू आजही सारखाच आहे, इथे आहे असा तुमचा विश्वास आहे का? तो मेलेल्यातून उठला असा किती जणांचा विश्वास आहे? तर मग तो कसा उठला आहे आपण कसं सिद्ध कराल? एक प्रसिद्ध बॅप्टिस्ट व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली, ब्रदर ब्रॅनम माझा पराभव झाला. एका मुसलमानाने माझा पराभव केला, तो मरणातून उठवला आहे आणि त्याने वचन दिले आहे की तो पुन्हा तसं करेल. तर मग आम्हाला पाहू द्या तो कसे करतो ते. पहा, हे लोक विश्वास ठेवित आहेत की ते त्याने केलंच नाही, पण आमचा विश्वास आहे की तो हे करतोच. आमचा विश्वास आहे की त्याने मृतांना उठवले आहे. या जगात असा एकही धर्म नाही की त्यांचा संस्थापक जिवंत आहे असं कोणी सिद्ध करील, पण ख्रिस्ती धर्म हे करू शकतो. देवाने याची निश्चितता सिद्ध करावी. याचा एकमेव मार्ग म्हणजे ही प्रचिती येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या द्वारेच होणे. त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्याद्वारेच देव आपले वचन सिद्ध करीत असतो. ही पहा, लोक रांगा लावून उभे आहेत, पण त्यांच्यापैकी कित्येक जणांना मिळेल कोण जण. माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपले स्थान धरून बसावे, आपल्या खुर्चीवर बसा, इथं सदा फिरू नका. हे बघा, हाच मार्ग आहे. प्रार्थना करावं, म्हणा, प्रभू येशू मी विश्वास धरतो. तुम्हाला आठवतं का प्रभूने मला म्हटले की लोक विश्वास ठेवण्यास तयार असतील व आस्थेने प्रार्थना करा. या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 15 वर्षे हे चालत आहे, पण एकदाही अपयश म्हणून आलेच नाही, कधीच नाही. देवाला एक गोष्ट आहे ती देवाला ठाऊकच नाही, व ती म्हणजे अपयश. अपयश असे देवाकडे नाहीच. देवाला आपले वचन पाळलेच पाहिजे असा माझा विश्वास आहे, व मी असा विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासानेच मी इथे उभा आहे. विश्वास ठेवण्याहून जास्त असा मी या इमारतीत आहे. हे मृगजळ किंवा स्वप्न असू शकेल, माझ्या आत्म्यामध्ये मी जाणतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे व तो जिवंत आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये मृत आहात, म्हणून तुम्ही अब्राहमाचे बीज आहात. आता इथे काही हातरुमाल आहेत, त्यामुळे खूपच यश मिळाले आहेत, पण लोकांचा विश्वास पाहिजे. आपण माना खाली घालूया. तयारी होत असताना आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्हाला बायबल शिकवते व येथे असलेले लोक असा विश्वास ठेवतात की तू बोललेला प्रत्येक शब्द सत्य आहे. प्रभू, हे लोक कधी कधी डगमगतात, चावीच्या जुडग्यामध्ये हात घालतात पण चावी मिळत नाही, ते कचरतात, पण ही आहे असा त्यांचा विश्वास मात्र निश्चित आहे. त्यांना चाचपडू द्या, चावी तिथेच आहे, ती त्यांना सापडेल, व ती किल्लीच योग्य किल्ली आहे. तुमचा विश्वास असो वा नसो, देवाला सर्व काही शक्य आहे. आता हे गाणं वाजवलं जाईल किंवा गायलं जाईल. बायबल म्हणते पौलाच्या अंगावरून कपडे रुमाल वगैरे काढून ते सर्व हजारांकडे पाठवत असत किंवा पाठवले जात असत. दुःखी व भूतग्रस्तांकडे पाठवले जात असत व त्या सर्वांचे रोग बरे झाले. आम्ही जाणतो की संत पौल आज तुझ्या बरोबर आहे, परंतु हे घडले ते पौलाकडून नव्हते, तर तूच ते करीत होतास. त्याच्यामध्ये वसणारा ख्रिस्त करीत होता. तो म्हणाला, मी जगत नाही तर माझ्यामधील ख्रिस्त जगतो. आणि अगदी आजच्या पिढीपर्यंत आपण ख्रिस्ताचेच आहोत, जसे काल होतो व आजही. मी या रुमालावर प्रार्थना करीत असताना, त्यांच्यावर हात ठेवत असताना मी प्रार्थना करतो की तू शत्रूचा पराभव करावास. त्यांना विश्वास दे यासाठी की त्यांनी जाणावे की शत्रूचा धुवा उडाला आहे. एकेकाळी इस्रायल प्रजेला लाल समुद्रामुळे वचनापासून त्यांची ताटातूट झाली व ते आपल्या कर्तव्याच्या मार्गावर होते. एक लेखक लिहितो की अग्निस्तंभातून देवाने संतापाच्या नेत्रांनी खाली पाहिले आणि समुद्र घाबरला, दरवाजे उघडले आणि इस्रायल त्यातून पार गेले. आज येशू ख्रिस्ताच्या रक्तातून तुम्ही खाली पहा. आणि हे रुमाल रोग्यांवर ठेवले की शत्रूने आपला विश्वास पावा. आपणही विश्वासाची प्रार्थना चालूच ठेवूया. प्रत्येक जण रोगमुक्त होवो येशू ख्रिस्ताच्या नामाने, आमेन. आता आपले अविचलित लक्ष लावा. जो कोणी माईकवर आहे त्याने जरा वर यावं, कारण पवित्र आत्म्याने करावे तो करत आहेच असे मी म्हणत नाही. आता तुमच्याकडे कोणी येऊन म्हणेल की त्यांच्याकडे रोग बरे करण्याची शक्ती आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका. सामर्थ्य सर्व काही ख्रिस्तामध्येच आहे. तो विजेता आहे, तुम्ही व मी नाही. त्याने जे केलं आम्ही फक्त ते स्वीकारतो. कोणाही मानवाला तारण करण्याचे किंवा रोग बरे करण्याचे सामर्थ्य नाही. जगातील प्रत्येक मानवासाठी किंमत अगोदर चुकती केलेली आहे. गरज भागवली गेली आहे ते कसं? तो आपल्या अपराधांसाठी गाळ झाला, त्याला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तुमचे रोग बरे होण्याची किंमत भरलेली आहे, तुमच्या तारणाची किंमत भरलेली आहे. पुढे येऊन त्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याजवळ विश्वास आहे ना? बस तेवढे. तुम्ही अब्राहमाचे बीज आहात तर तसे आहात, कारण देवाने तसे वचन दिलेले आहे. तुमच्यात काहीतरी आहे की जे म्हणते आम्ही बीज आहोत व ते आहे. देणगी म्हणजे काय? बाहेर जाऊन लोकांना बरे करणे ही देणगी आहे का? नाही. आपण स्वतःला बाहेर काढून म्हणजे देणगी म्हणजे तो तुम्हाला पाहू शकेल. हे त्याने वचन असे दिले आहे येशू ख्रिस्ताचे किंवा येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे अंतिम चिन्ह आहे. सदोम भस्म होण्यापूर्वी जसे सदोमाच्या काळात होते, काही घडण्यापूर्वी लोटाने सुवार्ता सांगितली होती असं नाही, पण सदोम भस्म होण्यापूर्वी देव मानवी रूपाने खाली आला. निवडलेल्या मंडळीमध्ये त्याने अब्राहम व त्याचा गट यांना आणलं, कारण त्यालाच वचन दिलं होतं. लक्षात ठेवा, हे मिळते ते फक्त अब्राहमाच्या बीजालाच. थोडा वेळ व जग मला पाहणार नाही असे येशू म्हणाला. तुम्ही मात्र मला पाहाल, कारण मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्याजवळ असणार. तो पुन्हा येण्यापूर्वी त्याने एक वचन दिले जसे सदोमामध्ये होते. पहा, सदोमाला काय मिळत आहे व निवडलेल्या मंडळीला पण काय मिळत आहे ते पहा. येशू म्हणाला, मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या अगोदर असं होईल. देव मानवरूपात प्रगट झाला, त्याची पाठ तंबूकडे वळली, तेव्हा त्याने तंबूमध्ये सारेने काय केले आहे ते सांगितले. जे जे कोणी जाणतात की सत्य आहे आपला हात वर करा, हेच असावे. त्याने वचन दिलंय आपण अंतिम काळात आहोत. लक्षात ठेवा, घडलेली शेवटची घटना होती. सदोम विदेशी जग भस्म झाले आणि वचनदत्त पुत्र या समयी आला. आपण वचनदत्त पुत्राची वाट पाहत आहोत, देवाचा पुत्र असं आहे. पहा, देव तुमचे नेत्र उघडो. दुसरे मला काही म्हणायचं नाही. प्रभूने आपले नेत्र उघडावे. हे स्वर्गीय पित्या, मी असहाय्य आहे, चिखलाचा गोळा आहे. तू मला घडवले आहेस व इथे पाठवले आहेस. हे देवा, आज रात्री मला तुझी कृपा व वास्तव्य ही लाभोत, यासाठी की तू या चिखलाच्या गोळ्याचा उपयोग करावा. प्रभू, ज्यांना तू सार्वकालिक जीवनासाठी बोलवले आहेस व कदाचित त्यांनी त्यांचा स्वीकार केला नसावा, त्यांना ही वचने दिसोत. त्यांना शिकवण मिळाली असेल की हे दुसरे कोणत्या तरी दिवसासाठी आहे, पण बायबल मध्ये स्पष्ट आहे. तू याला दुजोरा दे प्रभू. हा तुझा स्वतःचा अर्थ आहे, दुसरा अर्थ सांगण्याची गरजच नाही. तू असे करशील तर ते जाणतील की तुझे वचन सत्य आहे. पित्या, असे होऊ दे, आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. तिथे असलेल्या प्रत्येकाने हे प्रभू आपल्या विश्वासाचा उपयोग करावा. येशू ख्रिस्ताद्वारे आलेल्या अब्राहमाच्या प्रत्येक टोळीला विश्वास दे, तू उपस्थित आहेस हे त्यांनी स्वीकारावे. आम्ही तुला स्तवने अर्पण करू. आमेन. आणि आता हे आहे, किती विचित्र आहे. तुझ्या सहाय्याची मला गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना कर. स्तब्ध राहा, हालचाल करू नका, बसा व प्रार्थना करा. हा आता सुवार्ता प्रसारापासून हे निराळे असे बदलत आहे. आपण अशा तऱ्हेने जणू आराम घ्यावा, ज्या योगे देवाचा आत्मा तुम्हाला पूर्ण बदलून निराळ्या आकारात घेऊन जाईल. ही पहा, एक तरुणी, बाई साहेब जरा पुढे या. ठीक ठीक, म्हणजे मला माईक सोडावं लागणार नाही. हे बघ, काही कळत नाही काय होत आहे. आणि काही वेळा तर मला फक्त एवढं समजतं की काहीतरी माईक वर आहे आणि ते पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. काय आहे कोण जाणे. हे बघ, आपण एकमेकांना ओळखत नाही. मी तुला ओळखत नाही, तुला यापूर्वी कधी पाहिलेलं पण नाही, पण तू माझ्यापेक्षा खूपच लहान आहेस. तुझ्या व माझ्या जन्मतारखेत जमीन आसमानाचे अंतर आहे. आपण प्रथमच भेटत आहोत ना, खरं ना? तर मग हात वर कर, म्हणजे प्रेक्षकांना ते समजेल. बघा, इथे उभी असलेली एक बाई आहे. चला आपण शास्त्राकडे वळूया, योहानाचा चौथा अध्याय घेऊया. तुम्ही सर्वजण घरी गेल्यावर वाचा. छे छे, ही बाई तशातली बाई आहे असं नाही, मला माहित नाही. तुम्हाला माहित आहे की मी म्हणजे काही येशू ख्रिस्त नाही, तरी पण तो येथे आहेच, तोच आहे. आता आत्म्याने आपल्याला अभिषेक केला की या बाईची काय व्यथा आहे हे आपल्याला समजून येईल अगदी तसंच. आणि त्या काळातील याचक व नेते मंडळी कुठे गेली? ही तर येशूला म्हणाली, चक्क म्हणाली, हा मनुष्य ज्योतिषी आहे किंवा सैतान बेलझेबूब. ही समरणी बाई म्हणाली, महाराज आपण संदेष्ट आहात हे मी जाणतो. आम्हाला माहित आहे की ख्रिस्त येत आहे व तीच त्याची चिन्हे असतील. हे खरं असं किती जणांना ठाऊक आहे? तर मग जो तो जर काल आज व सर्वकाल एकच आहे, तर आज त्याचे हे चिन्ह नसेल का? काळाच्या समाप्तीपूर्वी असंच घडेल असं येशू म्हणाला होता ना. तर मग पाहूया की देव अब्रामाच्या बीजाला दिलेले वचन पाळतो का नाही. तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की हे बरोबर नाही, तर त्याने पुढे यावे व हेच करून दाखवावे. नसेल तर काही बोलू नका. तसा अधिकार आम्हाला तुम्हाला आहे. आता मी ख्रिस्ताच्या नामाने सर्व आत्मे माझ्या नियंत्रणाखाली घेतो. हे सर्व देवाच्या गौरवासाठी व सन्मानासाठी हो. बाई, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुला माहित आहे की विहिरीच्या काठी त्या बाईशी काहीतरी येशू बोलला. तो म्हणाला, मला पाणी दे. तो काय करीत होता? तर नीट पहा, संत योहानाच्या पाचव्या अध्यायात तो म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्राला म्हणजे येशू त्याचा देह पुत्राला स्वतःहून काहीच करता येत नाही. पिता काय करतो हेच त्याने पाहिले आहे. पिता जे करतो ते तो पुत्राला दाखवतो. पाहिलं, मला होऊन काहीच करता येत नाही, पण पिता काय करतो ते मी पाहतो. नंतर येशूने काहीच चमत्कार केला नाही कुठवर, जोवर पित्याने त्याला दृष्टांत दिला नाही. पित्याने त्याच्या कानात सांगितले नाही, पण ते त्याला दाखवले. माझा पिता काय करतो हे मी पाहतो, ऐकतो असं नव्हे. त्यामुळे तो मोशे सारखा संदेष्टा बनला, जसे मोशे म्हणाला. बरं तर जेव्हा तो पित्याला ओळखत होता तर तोच होता. येशू गरिबाला जात होता, पण त्याला शमरोला जाणं भाग होत. तो सुखार नावाच्या गावी आला. पहा, हे शमरोनी लोक मसीहाची वाट पाहत होते, यहुदी पण वाट पाहत होते. तसे त्यांनी त्यांना चिन्हही दिले होते. फिलिप, नथानेल, पेत्रस वगैरे जेव्हा चिन्ह घडलेले पाहिले, तेव्हाच ते म्हणाले, तूच देवाचा पुत्र आहेस. एक धर्मगुरु मात्र म्हणाला, हा बलजबूब आहे. पण लक्षात ठेवा, आपण विदेशी अँग्लो सॅक्सन होतो, पण आपण मसीहाची वाट पाहत नव्हतो. आपण विदेशी रोमी वगैरे होतो, पण आपण कोणाही मसीहाची वाट पाहत नव्हतो. हे त्याची वाट पाहत होते, त्यांच्याकडेच तो प्रकट झाला. शमरोनी लोक त्याची वाट पाहत होते, म्हणून प्रभूला शमरोनाची वाट धरावी लागली. तो विहिरीजवळ बसला. एक तरुणी बाई कदाचित तुझ्याच वयाची असेल बाहेर आली. ती वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध होती. तू गोष्ट ती वाचलीच असावीस. मग येशू म्हणाला, बाई मला पाणी आण. बाई म्हणाली, यहुदी लोक शमरोनकडे असे काही मागत नसतात. तो म्हणाला, बाई तुझ्याशी बोलणारा कोण आहे तुला माहित असतं, तर तू माझ्याकडे पाणी मागितलं असतंस. हे संभाषण चालू असतानाच त्या बाईची व्यथा काय आहे हे प्रभूने जाणले. काय हे तुला माहिती आहे, तिला पुष्कळ नवरे होते. प्रभू म्हणाला, बाई जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. ती म्हणाली, मला नवरा नाही. प्रभू म्हणाला, अगदी बरोबर बोललीस. तुला पाच नवरे आहेत व आता जो आहे तो तुझा नवरा नाही. मग ती बाई म्हणाली, महाराज आता मला कळून चुकलं आहे की आपण संदेष्ट आहात. मसीहा येईल व आम्हास घेऊन जाईल हे आम्हाला ठाऊक आहे. मग येशू म्हणाला, मी तोच आहे. तिने पाण्याचा घडा तिथेच ठेवला. गावाकडे धूम टोकली. म्हणाली, पहा माझ्याविषयी सर्व सांगणारा आला आहे, चला त्यास आपण पाहूया. असाच मसीहा असतो ना. लोकांना शेकडो वर्षापासून संदेष्ट असा नव्हताच. इथे हा असा एक मनुष्य आहे की जो म्हणतो की मी मसीहा आहे व तो संदेष्ट आहे असे त्याने सिद्ध केले. त्याने मसीहाची चिन्हे दाखवली. तर त्याने अशाच गोष्टी केल्या, तर त्यामुळे तुम्ही असाच विश्वास धराल का? तो आज काल व सर्व काळ सारखाच आहे. या वचनाने त्याने हे सिद्ध केलं नाही का? विश्वासांनो, तुम्ही असा विश्वास धरता का? बाई तुला किडनीचा विकार आहे, हे खरं असेल तर हात वर कर. हेच एक सारखं माझ्या कानावर का आदळत आहे कळत नाही. कोणीतरी म्हणत आहे की हा केवळ तर्क बांधित आहे. मी तर्क वितर्क कधीच करत नसतो. ही एक चांगली बाई आहे. विश्वास आहे का तुझा माझ्यावर? आता तुला कळून चुकलंय की मी तर्क बांधित नाही. मला आणखी काहीतरी बोलू दे. तुझा नवरा तुझ्याजवळ आहे, त्यालाही काहीतरी त्रास आहे खरं ना? मणक्याचा त्रास, बरोबर असेच ना? तुझ्याजवळ तुझा लहान मुलगा पण आहे, त्यालाही त्रास आहे. त्याच्यासाठी पण मी प्रार्थना करावी असं तुला वाटतं? त्याला काहीतरी डोळ्याचा विकार आहे हो ना? तुझ्याजवळ एक लहान मुलगी पण आहे, तिला पण तुझ्यासारखाच किडनीचा विकार आहे खरं ना? तुम्ही सर्व विश्वासाने बरे व्हाल असे तुम्हाला वाटतं का? विश्वास आहे का तुमचा? देव तुला आशीर्वाद देव, आपल्या मार्गाने जा व बरी हो. तुम्ही विश्वास ठेवता का? तो काल आज व सर्व काल सारखाच आहे. त्याचा अर्थ काय? काय करू पाहताय तो? तुम्ही अब्रामाचे बीज आहात. प्रभू तुम्हाला दाखवित आहे की तो मेलेला नाही. मी त्या गोष्टी करू शकत नाही. तो मेलेला नाही पण जिवंत आहे. तुम्हाला तो दाखवित आहे की तुम्हालाही शत्रूची द्वारे काबीज करण्याचा अधिकार आहे. यात सर्व काही आहे. ही बाई पा, क्षणभर इकडे पा. आपण जणू काही एकाच वयाचे असो असं मला वाटतं, पण आपण एकमेकांना परके आहोत हे मला वाटतं. मी तुला जाणत नाही, म्हणजे आपण परके होतो. मला तुझ्याविषयी काहीच माहित नाही खरं ना? तर मग हात वर कर, पहा कोणतरी तुला प्रार्थना कार्ड दिलं आणि तू आलीस. असो तर प्रभू येशूनेच. मी जर म्हणते की मी ओरल रॉबर्ट्स किंवा अन्य महान विश्वासी पुरुषांची जागा घेत आहे, तर मी म्हणेन बाई तुला काय होत आहे? तू म्हणशील अमुक अमुक, पण बरोबर असेल असं नाही. पहा मला काहीच माहित नाही तुला कसली व्यथा आहे हे मी तुम्ही त्याला सांगाल. तो तुमच्यावर हात ठेवेल, म्हणेल हजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने मला पाठवलं. तुमचा विश्वास आहे का त्यावर? हो ना? तर मग देवाला गौरव असो. जा विश्वास ठेव, यात काही चूक नाही. देवाने तसं वचनच दिलंय. आपण त्या दिवसापेक्षा जरा पुढील काळात जात आहोत. येशूने वचन दिले जसे सदोमाच्या काळात होते, जी कार्य मी करतो ती तुम्हीही कराल. तुम्ही कोण आहात हे मला देवाने दाखवले, तर ते खरे का खोटे हे तुम्ही जाणता. तुम्ही जे पाहाल तेच तो सांगेल हे खरं आहे, तर मग हेही खरे आहे. मला जे माहीत नाही ते जर मला प्रभू सांगेल, तर तुमची व्यथा काय आहे हे जर प्रभू मला सांगेल, तर तू विश्वास ठेवशील का? खरे पाहिलं तर आता मी थांबावे. जी व्यक्ती इथे होती तिने खात्री झाल्याचे सांगावे. येशूने एकदा असे केले, नंतर त्याने असे कधीच केले नाही. शमरोनी स्त्रीने येऊन येशू विषयी साक्ष दिली आणि सुखार गावातील सर्वांनी विश्वास ठेवला, आणि तरीही ती कुप्रसिद्ध बाई होती. आता तुमच्या समक्ष एक व्यक्ती ख्रिस्ती अशी प्लॅटफॉर्म वरून खाली उतरली. आमेन. पण किती का होईना, किती का उशिरा होईना, प्रभूने आपल्याला सिद्ध करून दाखवण्याची चालू ठेव राहो. महान समर्थ विजेता अब्रामाचे बीज तो. पण अब्रामाच्या बाबतीत परमेश्वराने एक गोष्ट केली, नष्ट केली व पुन्हा उभारली. साठी की अब्रामाने सतत देवावर विश्वास ठेवित राहावे. तू काही इथे स्वतःसाठी आलेला नाहीयेस, तर दुसऱ्यासाठी आहेस. ती बाई आहे आणि ती तुझी बहीण आहे. तिच्यावर मृत्यू छाया पसरली आहे, तिला मधुमेहाचा विकार आहे. पण ती इथली नाहीये, ती लुईसियानात असते. ही जागा खालच्या तळाला चिखलमय आहे. आणखी एक गोष्ट पहा यासाठी की श्रोत्यांनी जाणावे. एक गोष्ट पहा, तुला एक मुलगी आहे व ती फार आजारी आहे. ती सभेला येण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तिला पक्षघाताचा विकार आहे. हे खरं आहे, आहे ना? तू अब्रामाचे बीज असशील तर जा व त्याचा स्वीकार कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने बरी हो. तुमचा विश्वास आहे श्रोत्यांनो? अर्थात ध्यानात ठेवा, हे प्रभूचे वचन आहे. तो म्हणाला की तो हे करीलच, तो आपले वचन पाळतोच. काय बरं आहे ना? आपण एकमेकाला अपरिचित आहोत. तू कोण आहेस हे मला माहित नाही, पण देवाला माहित आहे. मी तुझी व्यथा तुला सांगितली तर हे कोणा एका महान आत्मिक सामर्थ्याकडून आले आहे असे तू मानशील का? हे यावे अशा दोनच गोष्टी आहेत याची तुला कल्पना असावी. हे घडले की ते स्पष्टीकरणाच्या पलीकडलं आहे, कारण ही एक अदृश्य सिद्धी आहे. कारण ही एक अदृश्य स्थिती आहे आणि यामध्ये एक परस्पर विरोधी भाव आहे. काहीतरी उत्तम बुद्धीच्या पलीकडले पण सत्य आहे. हा एक परस्पर विरोधी भास आहे. हे खरे व खोटे हे तू जाणतेस. त्याने तुला सत्य सांगितले का नाही हे तू जाणतेस. मी तर तुला ओळखत नाही, तरी दुसरीच कोणीतरी माझ्या व्यतिरिक्त अशी व्यक्ती असावी. ऋषांप्रमाणे तू म्हणशील की ओ हा अशुद्ध आत्मा आहे, तर त्याचे प्रतिफळ तुला मिळेल. ख्रिस्ताकडून असेल तुझा विश्वास असेल तर तुला ख्रिस्ताचे प्रतिफळ मिळेल. विश्वास का ठेवा याचे कारण एकच की प्रभूने या दिवसासाठी तसे वचन दिले आहे. याचा अर्थ असा नाही की त्या वेळेपासून या वेळेपर्यंत तो अंत समयच म्हणावा. कोणीतरी वेळासमोर येण्याचा प्रयत्न एकसारखा करीत आहे. हा भुऱ्या केसाचा पुरुष आहे, तो तुझा पती आहे. हा इथेच तो बसला आहे. त्याचा रोग बरा व्हावा याचा तो स्वीकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण कॅन्सर, ट्युमर वगैरेची छाया, तुला किडनीची व्यथा आहे, आतड्याचा पण त्रास आहे. तुम्ही मिस्टर मिसेस लिटल आहात, खरं ना? पूर्ण मनाने विश्वास ठेवा. बरे वा, तू याचे नाव काय आहे सांगत आहात? निश्चितच येशूने नाही का म्हटलं पेत्रसाला की तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस? हा मनुष्यबा, आपण अपरिचित आहोत महाशय, मी तुम्हाला ओळखत नाही. पेत्र येशू ख्रिस्ताकडे आला तसाच तूही आहेस. आपण एकत्र आलो आहोत. मी देवाचा सेवक आहे असा तू विश्वास धरतोस का? मी सांगितले ते खरे असा तुझा विश्वास आहे का? तू तसा विश्वास धरू शकतोस तर माझ्याकडे जे काही असेल तर ते मी तुझ्यासाठी करेनच. पण मला काहीच करता येत नाही. देवाने अगोदरच ते करून ठेवलं आहे. फक्त तुला विश्वास ठेवणं भाग आहे. जर मी तो नाही, जर मी हा मीच आहे, तर मला शक्य ते मी तुझ्यासाठी करेनच. त्याने मला देणगी दिली आहे व मी प्रभूपुढे निरांत राहत आहे. बोलण्याचे काम प्रभूच करतो. आहे विश्वास त्यावर? श्रोत्यांना तुमचा विश्वास आहे का? एका मनुष्याला मला शोधायचं आहे. त्याच्यामध्ये खूपच व्यथा आहे. त्याच्या उजव्या डोळ्यावर मांस वाढले आहे आणि हीच त्याची मुख्य व्यथा. ही पहा, ही स्त्री येत आहे, ही तुझी पत्नी आहे. तिला काय व्यथा आहे हे मला देव सांगू शकतो? यावर तुझा विश्वास आहे का? तिला मुखाची व्यथा आहे, दातांचा त्रास, बरोबर? ज्या येशूने शिमोन पेत्राला कोण आहे म्हणून सांगितले तोच येशू येथे आहे. तोही तुला तेच सांगेल. आहे का विश्वास? त्यामुळे तुझा विश्वास वाढेल. तुझं नाव ऑस्कर बॉन्स, हेच नाव ना? आपल्या घराचा रस्ता धर, तू बरा झालायस. मी तुला परका आहे, ओळखत नाही, पण देव तुला ओळखतो. तुला काय होते हे मला सांगेल. आहे ना असा विश्वास? तू अगदी मनापासून विश्वास ठेवशील का? तुझ्या घशामध्ये त्रास आहे, छातीत पण त्रास आहे, हाडाच्या आत गाठी आहेत, सडण्याचा प्रकार आहे, तुझ्यावर मांसाचे गोळे आहेत, हाडाच्या आत गाठी आहेत. अगदी बरोबर. तू या गावचा नाहीस, अशा गावचा तू आहेस. त्याच्या भोवती मोसंबी वृक्षाचे मळे आहेत. हे गाव एका दरीत वसलं आहे. शहरामागे नयनरम्य पर्वत आहेत. तिथे अँटलर्स नावाचं एक हॉटेल आहे. हे गाव म्हणजे सॅन बर्नार्डिनो. तिथून तू आला आहेस. परत जा, येशू ख्रिस्त तुला बरं करीत आहे. फक्त विश्वास ठेवशील तरच. कॅन्सर बरा करू शकतो तो एकमेव देवच आहे, तोच तुला बरं करील. आहे ना विश्वास? विश्वास ठेव, जा, प्रभू तुला पूर्ण बरे करो. तू अतिशय त्रस्तग्रस्त आहेस, तुझे मनोधैर्य खचले आहे म्हणून तू आलायस. या मानसिक व्यथेमुळे तुला पोटाचा त्रास आहे, अपचन होत असते, अन्न पचत नाही, तुला ऍसिडिटीचा त्रास आहे, एकसारखे मळमळते, आंबट ढेकरा येतात, संध्याकाळच्या सुमारास तुला खूपच त्रास होतो. तुला पेप्टिक अल्सर आहे तुझ्या पोटामध्ये. येशू ख्रिस्त हे करीत आहे हे तू सांगू शकतोस? यावर तुझा विश्वास आहे का? जा, भरपूर जेवण घे. येशू तुला बरे करतो असा माझा विश्वास आहे. काय बरं ना? तुझ्यात पुष्कळ व्यथा आहेत, पण तुला सर्वात जास्त चिंताग्रस्त करणारी व्यथा ही आहे की तुझ्या मनामध्ये विचार येत आहे. तुला वाटते ऍथ्लेटिसमुळे तू लवकरच अपंग होणार. देव तुला बरं करेल असा विश्वास आहे का? प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की या बहिणीला सहाय्य कर, तिला दृष्टी दे, तिची व्यथा तिच्यापासून काढून घे व तिचा अर्थरायटिस बरा कर येशूच्या नामाने. आमेन. जा, विश्वास ठेवून जा, प्रभू ते करेल. तू पूर्ण बरी होशील. शंका आणू नकोस, फक्त चालत राहा व मनापासून विश्वास ठेव. हृदय विकार फार भयंकर वस्तू आहे, पण येशूने ते बरे केले किंवा करतो असा तुझा विश्वास आहे का? जा, विश्वास ठेव, ते सर्व काही होईल. ते सर्व संपलं आहे. तू अपंग होणार असं तू मानतेस का? नाही, मला नाही तसे वाटत. अर्थरायटिसची छाया आहे. अरे रे, हा कॅन्सर आहे. प्रभू बरे करीलच असा विश्वास आहे का? जा, विश्वास ठेव, प्रभू तुला बरं करील. हृदयामध्ये क्लॉट्स आहेत, त्यामुळे तू बराचसा त्रस्त आहेस. आज हे सर्व संपेल असा तुझा विश्वास आहे का? जा, विश्वास ठेव, येशू ख्रिस्त तुला बरे करतो. तुला बराच काळ स्त्रियांचा विकार आहे. सकाळी उठताना तुला फार त्रास होतो. तुझे अवयव जखडले आहेत. तुला धड चालता येत नाही. दिवस बराच वर येईपर्यंत ते चालते. हा ऍथ्लेटिस आहे. जा, शंका आणू नकोस. तुला यापुढे हा विकार राहणार नाही. फक्त मनापासून विश्वास ठेव. तुला पुष्कळ व्यथा आहेत. तुला एका गोष्टीने त्रस्तग्रस्त करून सोडले आहे. ते म्हणजे ऍथ्लेटिसने तुला अपंगत्व येत आहे. प्रभू तुला पायावर चालवील व बरे करील असा विश्वास आहे. जा, मनापासून विश्वास ठेव, येशू ख्रिस्त तुला बरे करील. मानसिक कमजोरी ऍथ्लेटिस, देव तुला बरं करेल असा विश्वास आहे का? जा, प्रभू येशू तुला बरे करू. बरेच दिवस किंवा बरीच वर्षे तुझे पोट तुला त्रास देत आहे, खरं ना? आता नाही देणार. जा, विश्वास ठेव, देव तुला आशीर्वाद देव. जा, तुझे पोट बरे झाले आहे. शंका न धरता मनापासून विश्वास ठेव. श्वास घेण्याचा त्रास होतो ना? तुझा दमा तुला फार गर्भगळीत करीत आहे, हो ना? आता हे होईलच असा विश्वास आहे. चला बरे तर, जा, विश्वास ठेव. आमेन. श्रोत्यांनो, तुम्ही मनापासून विश्वास ठेवता का?
जस्ट अ मोमेंट.
तो प्रकाश तुला दिसत नाही का? एक काळी बाई येथे बसली आहे, ती माझ्याकडे पाहत आहे. तिच्या उजव्या बाजूला मांसाचा गोळा आहे. तिला किडनीचा त्रास आहे. एक ना दोन अशा अनेक व्यथा. जरा जास्त वेळ विश्वास धरला असतास तर तुला इथे येण्याचे जरूरच पडली नसती. सर्व काही संपलं आहे. विश्वास ठेव, फक्त देवावर विश्वास ठेव. श्रोत्यांनो, तुम्ही विश्वास ठेवता का? तुझ्या मणक्याचा विकार बरा होईल असा विश्वास आहे का भगिनी? बरे तर, जराही शंका आणू नकोस. विश्वास ठेवशील तर तुला सर्व काही मिळेल. हा इथे बसलेल्या या माणसाला प्रोस्टेट ची व्यथा आहे. रात्री एकाएकी जाग येणे वगैरे. विश्वास ठेवता का तुम्ही? हे सर्व काही संपेल, फक्त विश्वास ठेव. हा पहा, एक काळा मनुष्य माझ्याकडे बघत आहे. त्याला पक्षघात आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्याच्या शोधातही आहे. माशे, आपल्या पायावर उभे राहा. रोग निवारणाचा स्वीकार करा. प्रभू तुला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देवो. ते पहा, लहान बाळ तिथे कुठेतरी बसलं आहे. त्याला पक्षघात आहे. काहीसा तोल जाणे लहानता. पहा, हे बाळ पलीकडे बसलं आहे. हे या बाळाला बरे करेल असा विश्वास आहे? मनापासून विश्वास ठेवता का? तर मग जा, प्रभू बाळाला बरे करीन. तुमच्यापैकी प्रत्येक जण विश्वास धरता का? खरोखरच अब्रामाचे राजकीय बीज आहे, नाही का? तो महान समर्थ विजेता आहे, नाही का? तुम्ही शत्रूची द्वारे हस्तगत कराल असे वचन त्याने दिले ना? आपणापैकी किती जण शैतानाच्या दडपणाखाली जखडलेले आहे? हात वर करा. शत्रूचे दडपण आपल्याला भासते का? तुम्ही अब्रामाचे बीज आहात असा हात वर करा. म्हणा, ब्रदर ब्रॅनम, मी मानसिक व्यथेने त्रस्त आहे. तुमच्यापैकी जवळजवळ 80% लोकांना हे आहे. म्हणा, मी गर्दी एवढी दाट होत आहे. सर्व जमाव आकाशाच्या गंगेसारखा असंख्य ताऱ्याप्रमाणे होत आहे. यामुळे मी जवळजवळ आंधळा होत आहे. त्या इथे जिथे आपण आहात तुम्ही पाहताना येथे 20-30 अथवा जास्त लोक श्रोत्यामध्ये आहेत, व्यासपीठावर आहेत. देवाला कधीच अपयश नसते. हाच येशू ख्रिस्त काल आज व सर्वदा सारखाच आहे असा विश्वास आहे. तर मग अब्रहामाच्या प्रत्येक बीजांनो आताच तुम्ही किल्ली का घेत नाही? ज्याने तुम्हाला तुमच्यासाठी विजय मिळवला तो महान विजेता येथे आहे. त्याने तसे सिद्धही केले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवता का? विश्वासाची किल्ली घ्या, हात पुढे करून घ्या व म्हणा, येशू ख्रिस्ता माझा रोग बरा होईल यावर माझा विश्वास आहे. अगदी आत्ताच पायावर उभे राहा, हात वर करा, विश्वासाची किल्ली घेऊन विश्वासाला उघडा. विश्वास ठेवतो येशू ख्रिस्ता, अगदी या क्षणीच ठेवतो. आपले हात एकमेकावर ठेवा, एकमेकांचे हात धरा, अब्रहामाचे बीजा. आता तुम्ही या रोग्यांसाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर हात ठेवा. येशू म्हणाला जे विश्वास धरतात त्यांच्यासाठी ही चिन्हे होतील. रोगी इसमावर तुम्ही हात ठेवाल तर ते बरे होतील. अरे सैताना, तू लढाई हरला आहेस. येशू ख्रिस्ताच्या नामात येथून निघून जा. या लोकांना देवाच्या गौरवासाठी येथून शांतीने जाऊ दे.